खूब सेवा खैब आराम से तू दोनों जने